आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपूरचे डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ जीएमआर एरो कंपनीला औपचारिकरित्या हस्तांतरित. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जागा हस्तांतरणाला राज्य शासनाची मंजुरी आणि स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी आज नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध मोर्चा. आता सविस्तर बातम्या. विमान वाहतूक क्षेत्राच्या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील निर्यातीला सक्षम करण्यासाठी नागपूरचे डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ जीएमआर एरो कंपनीला हस्तांतरित करण्यात आलं. नागपुरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी क्षमता गेल्या 10 वर्षांमध्ये जवळपास 10 लाखांनी वाढली असून नवीन कंपनीकडे हस्तांतरण केल्यामुळे ही प्रवासी क्षमता दरवर्षी 60 लाखांहून अधिक वाढेल. एमआरओ कार्गो हबच्या माध्यमातून हे विमानतळ आपल्या पूर्ण आर्थिक क्षमतेनं विकसित होऊन एरो ट्रोपोलिस म्हणून नागपूर शहर उदयास येईल असा विश्वास यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी व्यक्त केला.
नागपुर के लिए एक ऐतिहासिक दिन है. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इंटरनेशनल एयरपोर्ट को आज औपचारिक रूप से पीपीपी मॉडल में जीएमआर को सौंपा जा रहा है और ये नागपुर के सपनों के लिए एक नया टेक ऑफ का माध्यम बनेगा. विदर्भ के आकांक्षाओं के लिए एक टेक ऑफ का माध्यम बनेगा. आप सबको जानना पड़ेगा कि सबसे पहले भारत में अगर एरोट्रोपोलिस की पूरी तरह एक संभावना कहीं पे बनी है तो वो नागपुर में बनी है. एरोट्रोपोलिस की ये संभावना है कि एयरपोर्ट जब बनेगा केवल यात्रियों के लिए नहीं, पीपल के लिए नहीं, बट एयरपोर्ट की पूरी ताकत को हम इकोनॉमिक एक्टिविटी से जोड़ेंगे. एयरपोर्ट के चारों ओर इंडस्ट्री को लेके आएंगे.
नागपुरात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्माणातील हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा असून यामुळे प्रवासी वाहतुकीसोबतच विदर्भातील पर्यटन आणि खाणकाम क्षेत्राच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होईल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर हे विमानतळ केवळ नागपूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारताचे ग्रोथ इंजिन ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 मध्ये राज्यभरात जंगलाला आग लागल्याच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टर वनजमिनीवर नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहे. अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भाडेतत्वावर सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेच्या करारातील अनियमिततेचा मुद्दा विधानसभेत गाजला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात सरकारला धारेवर धरत वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी अनियमितता झाल्याचं मान्य करत संबंधित वसतिगृहाचं तत्कालीन प्रभारी गृहप्रमुखांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. तसंच संबंधित भाडे करार रद्द करण्यात आला असून कोणतेही भाडे अदा करण्यात आलेलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आवश्यक जागा हस्तांतरणाला महसूल विभागानं मंजुरी दिली आहे. नगर परिषद काटोलच्या मालकीची 12,400 चौरस मीटर जागा आणि न्यायालयाच्या ताब्यातील 2,900 चौरस मीटर जागेची अदलाबदल करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे न्यायालयाच्या आधुनिक आणि प्रशस्त इमारतीच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ शमा मोहम्मद यांनी आज देशाच्या शिक्षण व्यवस्थेविषयी चिंता व्यक्त करण्यासाठी नागपुरात पत्रपरिषद घेतली. नुकत्याच नीट परीक्षेबाबत घडलेल्या चुका आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर झालेला विपरीत परिणाम तसंच विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या याविषयी त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. यावेळी नागपूरचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल गोडदे पाटील उपस्थित होते. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र गुजरात पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात डिजिटल अटक घोटाळ्याच्या 200 जास्त प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी आज नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं नागरिक कार्यकर्ते तसंच वीज ग्राहक सहभागी झाले होते. स्मार्ट मीटर प्रणालीला विरोध दर्शवत आंदोलकांनी सरकारनं ही योजना तातडीनं मागे घ्यावी अशी मागणी केली. सदर इथल्या मंगळवारी बाजारातून मोर्चाला सुरुवात झाली आणि विद्युत भवन इथं मोर्चा संपला. स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता असल्याचं दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. विद्यमान डिजिटल मीटर बदलून जनतेवर अनावश्यक आर्थिक बोजा टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याबाबत सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. भंडारा जिल्हा न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं 18 जुलै रोजी विशेष लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टच्या कलम 138 अंतर्गत दाखल धनादेश अनादराच्या प्रकरणांवर विशेष भर दिला जाणार आहे. 10 लाख रुपयांपर्यंतच्या धनादेशाशी संबंधित प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित पक्षकारांनी या लोक अदालतीचा लाभ घेऊन वाद समोपचारानं मिटवावेत असं आवाहन करण्यात आलंय. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात 20 जूनपासून मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 30 जून ते 29 जुलै दरम्यान बीएलओ घराघरात जाऊन एन्युमरेशन फॉर्मचं वितरण करतील. मतदारांनी जन्मतारीख मोबाईल क्रमांक पालकांची माहिती तसंच विवाहित असल्यास पती पत्नीचं नाव आणि मतदार ओळखपत्र क्रमांक नमूद करून स्वाक्षरीसह फॉर्म जमा करावा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं नागपूर मिरज नागपूर विशेष आरक्षित रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय. गाडी क्रमांक 01205 ही विशेष रेल्वे 23 आणि 24 जुलै रोजी नागपूरहून सकाळी 8:50 सुटणार असून दुसऱ्या दिवशी मिरज इथं पोहोचेल तर गाडी क्रमांक 01206 ही विशेष रेल्वे 25 आणि 26 जुलै रोजी मिरजहून दुपारी 12:55 सुटून दुसऱ्या दिवशी नागपूरला येईल. या गाडीला पंढरपूरसह वर्धा अकोला भुसावळ मनमाड अहमदनगर आणि दौंड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आलाय. विशेष गाडीत 18 डब्यांची व्यवस्था असून एकूण 4 फेऱ्या चालवण्यात येणार आहे. आकाशवाणी नागपूरच्या कृषी आणि गृह विभागाच्या त्रैमासिक सल्लागार समितीची बैठक काल कार्यक्रम प्रमुख डॉ विजयसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शासकीय योजनांची माहिती आकाशवाणीच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रम अधिकारी सचिन लाडोळे यांनी जुलै ते सप्टेंबर 2026 या कालावधीत कृषी आणि गृह विभागाच्या कार्यक्रमांचं नियोजन सादर केलं. हवामान विभागानं जारी केलेल्या सूचनेनुसार आगामी काही तासात गोंदिया अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांची शक्यता वर्तवली आहे. तसंच ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची आणि हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान मागील 24 तासात नागपूर जिल्ह्यात झालेल्या पावसात सावनेर इथं सर्वाधिक 43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून आज दुपारच्या सुमारास देखील खामगाव तालुक्यातील काळेगाव कंचनपूर बोरी आडगावसह परिसरात जोरदार पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये एकूण 431.5 मिलीमीटर पाऊस पडला असून हंगामातील एकूण सरासरी पर्जन्यमान 255.3 मिलीमीटरवर पोहोचलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरचे डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ जीएमआर एरो कंपनीला औपचारिकरित्या हस्तांतरित. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जागा हस्तांतरणाला राज्य शासनाची मंजुरी आणि स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी आज नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध मोर्चा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.